संतांच्या सुविचारांचे करुणी घे मंथन मानवा तर हरीचे चिंतन मानवा तर हरीचे चिंतन मानवा तर हरीचे चिंतन
चिन्ह।